नाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय नमः। वैकुंठवासी सोनोपंत दांडेकर अध्यसन सप महाविद्यालय आणि स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या पाचव्या रविवारच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आज गणेशपुरम येथे एकत्र आलेलो आहोत। गेल्या अनेक वर्ष आपण सप महाविद्यालयामध्ये या कार्यक्रमासाठी रमाबाई हॉल, स्टुडंट्स हॉल, लॉन अशा ठिकाणी येत असू। रमाबाई हॉलची दुरुस्ती सुरू असल्यामुळे आपण हा कार्यक्रम यावेळेला गणेशपुरम येथे घेतलेला आहे। आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप थोडं आपण बदललेलं आहे। त्याच्यामध्ये सुरुवातीला प्रार्थना, पूजनीय स्वामीजी नामस्मरण नाम सांगतील, त्यानंतर एक दोन मिनिटं आपण ध्यानाला बसणार आहोत आणि नंतर स्वामीजींचे जे सहकारी आहेत त्यांच्या मुलाखतींचा कार्यक्रम हा आज येथे होईल। सुरुवातीला आपण सर्वजण सामूहिक केंद्रात नेहमी म्हणतो त्या प्रार्थना म्हणणार आहोत। श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनं समरथं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजेत् सोहं सिद्धि सुसंपन्नो नादसंधान संस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवेत्। ज्ञानेशांग्रि सरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपांकितः संतानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थेखिल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरतं कृतार्थचरितं वंदे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरं प्रेमाभक्तसुशान्तशान्तसुहृदं उत्तुङ्गधिं वत्सलं सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततं तुर्यत्वमासादिकम् वंदे त्वां मकरंदनाथयतिदं रक्षस्वदीनांकितम्।
आपण थोड्या वेळ नाम घेणार आहोत। सगळेजण शांत बसूया, स्तब्ध शांत। श्वासाकडे लक्ष। श्वास शांत संथ। चिदाकाशात लक्ष, आपल्या मस्तकाच्या पोकळीमध्ये लक्ष। ओम राम कृष्ण हरी। दोन नामांच्या मध्ये थोडं थांबतो तेव्हा आपण शांत स्वरूप परमात्मा आहोत असा भाव। ओम राम कृष्ण हरी शांत स्वरूप शुद्ध जाणीव स्वरूप परमात्मा आपण आहोत अशी प्रत्येक नामानंतर भावना निर्विचार भावना हा विचार बुडाशी आहे आणि प्रत्यक्ष शब्द मात्र नाहीत कृष्ण हरी आपण शांत स्वरूप परमात्मा या विचाररहित भावनेमध्ये काही काळ असेच बसून राहू चिदाकाशात लक्ष राम 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 स्वामी जी। बोलना चालू
श्रीराम। इथून पुढच्या कार्यक्रमाची सूत्र मी सद्भक्त गिरीशदादा कुलकर्णी आणि सद्भक्त मिलिंद यांच्याकडे देतो।
आपल्याला जेवढं सरकून घेता येईल तेवढं आपण सरकून घ्यावं। ठेवून बाजू
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण एका गोड प्रसंगाने करणार आहोत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूजनीय स्वामी माधवनाथजींनी जे उत्तराधिकार दिले त्या दिवशी दसऱ्याच्या याच्यातली चौथी माळ होती, पण तारीख 29 सप्टेंबर 1992 होती। आज सुद्धा 29 सप्टेंबर हाच दिवस आहे तारखेने, आणि योगायोगाने आपल्या सगळ्यांची इथं भेट होत आहे। तर या पवित्र प्रसंगाची आठवण म्हणून आपण स्वामीजींचा सत्कार करूयात। गेले 3 तपाहून अधिक का, म्हणजे जवळजवळ 38-40 वर्ष सद्भक्त विलासदादा निपुणगे इथं केदाराची स्वामीजींची सेवा करत आहे, त्यांच्याच हस्ते आपण स्वामीजींचा हा सत्कार करूयात। विलासदादांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांतर्फे स्वामीजींना पुष्पगुच्छ श्रीफळ अर्पण करावं। आजच्या या कार्यक्रमात मिलिंददादांबरोबर जे साधक सहभाग घेणार आहेत ते म्हणजे सद्भक्त श्री केसकर सर, श्री आयाचित आणि सद्भक्त श्री विलासराव वेदपाठक। आपल्याला आठवतच असेल की जो मार्च महिना होता, की मागचा जो 5वा रविवार होता, तेव्हा आपण स्वामीजींच्या बरोबर जे त्यांचे सहकार्य होते स्वामीजींची आणि या सहकाऱ्यांची मुलाखत घेतली होती। अगदी थोडक्यात त्या कार्यक्रमात काय झालं ते मी सांगतो की सद्भक्त श्री केसकर सर यांनी खूप चांगल्या अशा आठवणी सांगितल्या। एक म्हणजे पालखीबद्दल स्वामीजींचा विचार काय होता तो आपल्याला ऐकायला मिळाला, म्हणजे तेव्हा सुद्धा स्वामीजींची विचारसरणी कशी होती, कशी एक आपल्या सर्वांना दिशा देणारी होती ते लक्षात आलं आणि त्यांनी अजून एक प्रसंग सांगितला तो म्हणजे आपल्या सर्वांनाच फार भावला. ज्या दिवशी सकाळी स्वामीजींच्या आजी मायाजी यांनी देह ठेवला तर त्यांनी हाफ डे घेतला. त्यांचे क्रियाकर्म झाल्यावर दुपारी 2 सुमाराला ते पुन्हा बँकेत कामाला आले. म्हणजे आपल्या वाट्याला जे कर्म आहे त्याला कसं प्राधान्य स्वामीजी देत होते ते लक्षात आलं आणि हे प्रसंग सांगण्याची श्री केसकर सरांची शैली सुद्धा आपल्या सगळ्यांना फार भावली आवडली. सद्भक्त श्री आयाचित यांनी असं सांगितलं की त्यांची आणि श्री मकरंद वझे यांची ओळख नव्हती पण त्यांच्या मनात एक उत्सुकता निर्माण होते आणि जसं समविचार एकत्र येतात तसं हळूहळू स्वामीजी आणि त्यांची भेट झाली, ओळख झाली आणि नंतर एका गाढ अशा मैत्रीत, घट्ट मैत्रीत त्याचं रूपांतर झालं. माननीय श्री आयाचित हे युनियनचं काम करणारे नेते म्हणून होते. त्यांच्याबरोबर स्वामीजींचा सुद्धा कसा सहभाग होता ते त्यांनी सांगितलं. तेव्हा सद्भक्त मिलिंददादांनी असं स्वामीजींना प्रश्न विचारला की सद्गुरूंचं कार्य हे तुमच्या जीवनात केंद्रस्थानी असताना तुम्ही युनियनच्या कामाकडे कसे वळलात. हा प्रश्न सुद्धा आपल्याला अगदी असा स्वाभाविक वाटत होता, आपल्या प्रत्येकाच्या मनात होता पण तो त्यांनी विचारला. स्वामीजींनी पण फार सुंदर उत्तर दिलं. स्वामीजी म्हणाले लहानपणापासून संघाचे संस्कार होते आणि एका व्यापक अर्थाने समाजसेवा म्हणून मी हे काम काही काळ केलं. आणि सद्भक्त श्री विलासराव वेदपाठक यांनी स्वामीजींची ओळख कशी झाली ते सांगितलं. साधारण 93 सुमाराला युनायटेड वेस्टर्न बँकेची आनंदनगर इथं सिंहगड रोड या भागात एक नवीन शाखा होणार होती तर त्यासाठी तेव्हाचे झोनल मॅनेजर श्री वडोदकर सर यांनी अशी एक कल्पना काढली की पुण्यात ज्या ब्रँचेस आहेत त्या प्रत्येक ब्रँचमधल्या एका क्लार्कची निवड करायची आणि एक मार्केटिंग टीम तयार करायची. तसं लक्ष्मी रोडला तेव्हा 60-70 जणांचा स्टाफ होता, त्यात एवढ्या व्यक्तींमधून एकाची निवड करणं फार अवघड होतं. पण त्यांनी बरोबर हेरलं की मकरंद वझे यांची निवड त्यांनी लक्ष्मी रोड ब्रँचतर्फे केली आणि स्वारगेटतर्फे अगदी ऑब्व्हियस म्हणजे विलास वेदपाठक यांची निवड होणारच होती. त्यामुळं तिथं त्यांचा या मार्केटिंग टीमच्या निमित्ताने कसा परिचय झाला तो त्यांनी आपल्याला सांगितला. आज आता मी स्वामीजींना अशी एक विनंती करतो की मला एक प्रश्न विचारायचा आहे तर विचारू का तुम्हाला, त्या तुम्हाला प्रश्न विचारून सुरुवात करतो. तुम्ही म्हणजे बारामतीला राहिला असल्यापासून काही एक साधना करत होतात, काही स्वतःवर काही प्रयोगही करत होतात. पुढे तुम्ही पुण्यात आलात, सद्गुरूंची भेट झाली, स्वामी माधवनाथजींच्या मार्गदर्शनामुळे तुमच्या प्रयत्नांना साधनेला एक विशिष्ट दिशा मिळाली आणि तुम्ही हे सर्व म्हणजे परमार्थ अनेक अंगाने करत होतात आणि हे सर्व स्वांत सुख आहे म्हणून करत होतात याची कल्पना सद्गुरू स्वामी माधवनाथजींना होती, जे केंद्रात येणारे साधक होते त्यांना होती पण बँकेतल्या लोकांना नव्हती. कशी असणार, त्यामुळे त्यांना नव्हती. आणि बँकेतल्या सहकाऱ्यांचा जर विचार केला तर त्यांची मानसिकता विचारसरणी अशी होती की विषयासक्त जीवन जगणं हाच खरा पुरुषार्थ. आणि तुमचं जीवन तर समर्थ जसं म्हणतात ऐसा भगवंताचा भक्त विशेष अंतरी विरक्त असं तुमचं जीवन होतं. पण याचा कुठं गाजावाजा नव्हता, प्रोपोगंडा नव्हता, त्यामुळे या सहकाऱ्यांना कसं कळणार. तर त्यांच्यात तुमच्यात विचारसरणीमध्ये खूप फरक होता. तर कोणी काही असं त्याच्याबद्दल मत व्यक्त केलं, तुम्ही परिस्थिती कशी हँडल केली, कारण तुम्ही स्वतःहून तर काय असं हे नव्हतं कोणी तुमच्याबद्दल.
मी मी बँकेत लागलो ते तसं लहान वयातच लागलो. वयाच्या 20व्या वर्षी मी नोकरीला लागलो, ग्रॅज्युएट झालो आणि लगेच मला नोकरी मिळाली. आणि गिरीश दादा म्हणतात तसं मी फार पूर्वीपासून म्हणजे वयाच्या 15व्या वर्षापासून खरं म्हणजे ध्यानाला बसत होतो. वाचून आवड होती म्हणून असं करत होतो. तसंच घरातल्या संस्कारामुळं, संघाच्या संस्कारामुळं माझं एक विशिष्ट तऱ्हेचं, त्या तऱ्हेनी बाळबोधच म्हणता येईल असं जीवन चाललेलं होतं. त्याच्यातच स्वामीजींकडे गेल्यावर त्याला दिशा मिळाली ती आत्मदर्शन हे ध्येय आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठी श्रवण साधना अशी दिशा मिळाली. आणि नोकरी करून आपल्या पायावर उभं राहून आपल्याला मुख्यतः परमार्थ करायचा आहे अशा विचाराने मी बँकेत गेलो. अर्थात माझं चालणं बोलणं वागणं एक प्रकारे सालस असं म्हणता येईल असं होतं. साध्या सवयी होत्या, साध्या आवडी होत्या. असं असल्यामुळं एक प्रकारे, आणि आता गिरीशदादा म्हणतात तसं, मी ध्यानाला बसतो, साधना करतो, विशिष्ट ध्येय राखून चाललेलो आहे असं तेव्हा समजणं, आणि तेव्हाही मी फार मोठा, म्हणजे आता तुम्ही मला समजतात तसं माझ्याबाबत काहीच नव्हतं, असं सगळं असल्यामुळं माझ्या एकूण वर्तनाबद्दल, सालस किंवा साध्या सात्विक आचार विचारांबद्दल एक प्रकारे थोडंसं कुतूहलही होतं, तसंच विरोधी सूर देखील होते. ऑड मॅन आउट ज्याला म्हणू असं नक्की होतं. आणि तसं अशा प्रकारच्या वातावरणातून मी शाळा कॉलेजमधूनही गेलेलो होतो खरं म्हणजे, कारण माझ्या विचाराचं कोणीच नव्हतं. माझे शाखेतले मित्र जर सोडले तर नेहमी माझं तसं विचाराच्या अंगाने बाहेर नीट ऍडजस्टच व्हायचं नाही, जमायचंच नाही असं व्हायचं. पण 6-8 तास बरोबर राहिल्यावर आणि बरोबर काम करत असताना सहकाऱ्यांबरोबर मी, मिलिंददादा म्हणतात तसं, गॉसिपचा निश्चित बळी ठरलोच, याच्यात काही शंका नाही.
सहकाऱ्यांची प्रतिक्रिया कशी होती, त्याला तुम्ही कसं तोंड दिलं?
मला असं वाटतं की माझा साधेपणा हा थोडीशी गरीब व्यक्ती आहे असं म्हणून कोणी कोणी थोडं पुढं पाऊल टाकून जेव्हा अग्रेशन दाखवत असे तेव्हा त्याला माझ्या एकूण स्वभावाचा झटका देखील बसायचाच.
मला अनुभव आहे मी आता त्याबद्दल काय बोलत नाही.
असं असल्यामुळं पुढं पुढं असं झालं की माझ्याबद्दल लोक दबकून राहायला लागले, मागाहून माझ्याबद्दल पुष्कळच बोलायचे असं मला अंदाज असायचा. मला प्रत्यक्षात कधीच ते कळलं नाही, पण माझ्या मागं माझी चेष्टा किंवा नाही का कॉमेंट्स अशा हे पुढं पुढं झालं, हे तसं तेव्हा नव्हतं. पण म्हणजे एकूण विचारच पटायचे नाहीत माझे असं असल्यामुळं असं नक्की माझ्या वाट्याला आलं असं मला वाटतं. पण माझ्या तोंडावर मात्र सगळं नीट सुरळीत असायचं आणि माझ्या माघारी मात्र नक्की या प्रकारे चर्चा करणारी.
बराच काळ म्हणजे नोकरीचा साधारण निम्मा काळ लक्ष्मी रोड शाखेत गेला, त्यामुळे मी आयाची त्यांना विचारतो की कसं, म्हणजे आयाची ते असं सांगू शकतील की
मी त्यावेळी प्रत्यक्षदर्शी असा होतो
म्हणूनच हा विचारला प्रश्न.
स्वामीजी माझ्यानंतर त्या लक्ष्मी रोड ब्रँचला आले, पण स्वामीजींचं एक व्यक्तिमत्व असं होतं, एकदम शांत, संयमी, मृदुभाषी आणि मितभाषी. शक्यतो कोणाच्या जवळ जाऊन कुठला तरी एक असा विषय बोलणं किंवा त्याच्याशी अवास्तव काही बोलणं असा स्वामीजींचा असा स्वभाव नव्हता. पण तिथली आता कसं आहे, तिथे 50-60 लोक होते, उर्दा माझे काळे गोरे असतात तशा प्रकारे काही एक 5-6 मंडळी अशी होती तिथे.
बर,
की कोणी चांगला असला तरी त्याची चेष्टा करायची, वाईट असेल तर त्याचे तर आहेच.
म्हणजे जसं महाराजांच्या बाबतीत म्हणजे
संतांना ज्या प्रसंगातून बहुतेक सगळ्या संतांना जावं लागलं. तुकाराम महाराजांचं आपण बघतो, मंबाजी वगैरे हे जे मंडळी आहेत, अशी प्रत्येक ठिकाणी माणसं पेरलेली असतात. तशी काही पेरलेली मंडळी होती
बघा.
स्वामीजींच्या समोर काही बोलायचे नाहीत, पण काहीतरी असं क्वचितपणाने बघा स्वामी असं म्हणजे असं थोडं त्यांच्याकडे निर्देश करून त्यांच्यामध्ये काही असे वार्तालाप व्हायचे. पण या बाबतीमध्ये
स्वामीजींचं वेगळेपण कसं जाणवलं तुम्हाला?
यामध्ये काय झालं होतं की अशी जी एक 5-6 जणांचा जो कंपू होता, त्या कंपूतल्या एक जण, त्यातला अरकत होणार काही हरकत नाही, तिथे आमचा मेन कॅशियर रजेवर होता आणि कॅशियरचं काम करण्याकरता त्या माणसाला त्या ठिकाणी बसवलं किंवा आज तू हा मेन कॅशियर रजेवर आहे तर तू का कॅशियरचं काम कर.
नाव सांगायचं झालं तर एकारंत आहे,
तिराक्षरी आहे, इतपत मी सांगू शकतो.
त्या माणसाचं काय दुर्दैव असेल कदाचित, त्या दिवशी नेमके त्याला 5,000 रुपये शॉर्ट लागले. साधारणपणे ही घटना 91-92 दरम्यानची असावी. मग त्या काळी 5,000 म्हणजे खूपच मोठी रक्कम होती आणि 5,000 शॉर्ट लागणं म्हणजे
आपले पगारही एवढे नव्हते, त्या रेंजमध्ये असायचे.
आता ते 5,000 शॉर्ट लागल्यानंतर तो तसा घाबरून गेला, म्हणजे त्याला मुख्यतः आधार देण्याची आवश्यकता होती. पण त्याच्या कंपूमधली जी मंडळी होती ती 5:30 वाजल्यानंतर प्रत्येकाने आपापला काढता पाय घेतला आणि बहुतेक सगळं ब्रँच रिकामी झाली. फक्त एक स्वामीजी तिथं थांबले किंवा या माणसाला जर कॅश शॉर्ट लागली तर आपण त्याला मदत केली पाहिजे, त्याचा कॅशचा फरक काढण्याच्या दृष्टीनं काय करता येईल, कारण स्वामीजींनी यापूर्वी ते काम केलेलं होतं,
त्यामुळे कॅशियर म्हणजे असं संधी मिळाली होती,
त्या कामाचं स्वरूप त्यांना माहिती असल्यामुळे फरक कुठे लागू शकतो, कशा पद्धतीनं आपण काढू शकतो हे स्वामीजींना माहिती होतं. त्यामुळे स्वामीजी त्या दिवशी तो फरक म्हणजे तो जो ग्रस्त आहे तो फरक काढेपर्यंत जो जितका वेळ थांबला तितका वेळ स्वामीजी त्या ठिकाणी थांबले, त्यांनी जास्तीत जास्त मदत केली. जर कॅश फरक निघाला नाही तर तुला मी आर्थिक मदतही करेन असं त्याला आधार दिला. आणि जो मानसिक आधार त्या माणसाला पाहिजे होता तो आधार फक्त स्वामीजींनी ब्रँचमध्ये दिला. की आणि दुसऱ्या दिवशी तो फरक निघाला तो विषय वेगळा होता, पण त्या माणसाला हे लक्षात आलं, जाणवलं की ज्या माणसाच्या बाबतीमध्ये आपण कायम पाठीमागे काही चेष्टामस्करी करतो, काही कुत्सितपणे टिंगलटवाळी करतो किंवा त्यांना काही गोष्टींमध्ये आपण त्रास देण्याचा प्रयत्न करतो, या माणसानं आपल्याला मदत केली, हा माणूस शेवटपर्यंत आपल्यासाठी इथे झगडला, आपल्याला मदत केली किंवा आर्थिक मदतही त्यानं देऊ केली, आणि जे आपले नेहमीच्या कंपूमधले लोक आहेत ते मात्र निघून गेले, तेव्हा मात्र त्याला हे रिअलाइज झालं. आणि नंतर मग सगळ्यांनाच रिअलाइज झालं की स्वामीजींचं व्यक्तिमत्व हे इतरांसारखं नाहीये. म्हणजे संधी साधू काही लोक असतात, संधी कामापुरतं किंवा गोड बोलण्यापुरतं जवळ जायचं आणि जेव्हा त्याला गरज असेल तेव्हा मात्र काढता पाय घ्यायचा, तशा प्रकारचं व्यक्तिमत्व मात्र स्वामीजींचं नव्हतं. बाकी सगळे निघून गेले,
पण प्रसंगातून स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाची
इतरांना पूर्ण जाणीव झाली. आणि तेव्हापासून मात्र थोडंसं ते प्रमाण कमी आलं की पाठीमागे जे गॉपीस व्हायचं ते मात्र कमी झालं, कारण स्वामीजी काय आहेत किंवा स्वामीजी कशा पद्धतीनं इतरांना उपयोगी पडतात याचं ते प्रात्यक्षिकच सगळ्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळालं.
अजून एक आठवतं वर का, म्हणजे आता विषय निघाला म्हणून मी सांगतो. त्या दिवशी बुधवार होता, माया अपार्टमेंटचं केंद्र होतं, तर स्वामीजी साधारण तिथून बँकेतून डायरेक्ट माया अपार्टमेंटच्या केंद्रात आले. केंद्र झाल्यावर
चालू कर.
किती सालातली घटना? 92 आधीची.
म्हणजे आयाची स्वामीजी म्हणत असले तेव्हा मी मकरंद वझे म्हणूनच होतो, ते आदराने आता.
तसं मी 2007 पर्यंत तुम्हाला एजाज म्हणत होतो, जेव्हा मी अनुग्रह घेतला तोपर्यंत मैत्रीचं नातं होतं आणि त्याच्यानंतर मात्र गुरु शिष्याचं नातं निर्माण झालं.
त्या दिवशी नाही बोला ना माईक,
माईकचा वापर बोलायचं
नाही माईकचा वापर. स्वामीजींची एक सवय होती, केंद्र संपलं की जे असे संबंधित कामाबद्दल ते त्या त्या सहकाऱ्यांशी चर्चा करायचे. त्या दिवशी काय झालं, स्वामीजी असे जिनावर उतरून खाली आले आणि लगेच पुढे निघाले. मी त्यांच्या पाठीमागं होतो तर मी सहज विचारलं की आज थांबायचं नाहीये कामाबद्दल काय असं, तर ते म्हणले चल, म्हणजे SP कॉलेजपर्यंतचा रस्ता आमचा, सर SP कॉलेजशी माझा कधी संबंध आला नाही पण बाहेरनं मी जात होतो पाहिजे, तर तिथपर्यंत कॉमन होता. तर जाता जाता स्वामीजींनी मला हा प्रसंग थोडक्यात सांगितला की मी असं आज असं झालं, त्याच्यामुळे मी आता
डायरेक्ट केंद्रात आलो आणि केंद्र संपून आता घरी चाललो. हे सगळं ऐकून फार विलक्षण वाटलं. म्हणजे माझ्या हृदयात हा प्रसंग तसा, त्यामुळे कायमचा कोरला गेला. याचा केसकर सरांना असं विचारतो, असं तुम्ही सुद्धा स्वामीजींबरोबर एक जवळचे सहकारी म्हणून होतात, म्हणजे बँकेच्या कामाव्यतिरिक्त तुमच्यात असे अनेक विषयांवर बोलणं हे व्हायचं. मागच्या वेळेला तुम्ही असे काही प्रसंग सांगितले, ते आम्हाला फार भावले, आवडले. तसा एखादा प्रसंग सांगाल का?
जरूर सांगेन, कारण जवळजवळ 3-1 वर्षाचा काळ आम्ही एकत्र होतो, म्हणजे साधारण 92 ते 95 जून पर्यंत. आणि जसं मागच्या वेळी मी साधाच प्रसंग एक आहे की जो पण सांगावा असं वाटतो मला, लक्ष्मी रोड ब्रँच आमची होती ती तशी मार्केटमध्ये असल्यामुळं जे काही खाली घडतंय ते वरती आम्हाला दिसायचं, पाहायचो, आम्ही त्याच्यावर बोलायचो असं होत असं. तर म्हणजे पुणे गणपतीचं शहर आहे, त्यामुळे त्या काळात तर ते विलक्षण घटना होती. आणि आजच्यासारखंच त्यावेळी गणपतीच्या मिरवणुका ह्या लक्ष्मी रोड ब्रँचच्या खालून जात असत. प्रसंग साधा आहे पण बोलकाय म्हणून मी मुद्दाम सांगतोय इथं. तर सुरुवातीला एक गणपती बसल्यानंतर 3-4 दिवसांनी पुणे फेस्टिवलची एक मिरवणूक गेली. त्या काळामध्ये पुणे फेस्टिवलचे जे कार्यकर्ते होते, ते काही माणसं होती किंवा जे काही प्रमुख होते, ते शासकीय असल्यामुळं म्हणा किंवा त्यांना सरकारची मदत असल्यामुळं म्हणा, ही मिरवणुकीचा तामझाम सगळा एक वेगळा आणि फार विलक्षण असा असायचा. की त्यांचं खर्च खूप, त्यामुळे त्यांची सजावट चांगली, असे खूप काही गोष्टी तिथे असायच्या. तर मी स्वामीजीने म्हणलं, बघा काय छान मिरवणूक खाली चालली, आम्ही खिडकीतून लगेचच तिथं 2 मिनिटं पाहायचो. तर त्यांनी ते ऐकलं आणि मला ते काही बोलले नाहीत. आम्ही पुन्हा आमच्या जागेवर आलो आणि कामाला सुरुवात झाली. त्याच्यानंतर 4-5 दिवसांनी साधारणपणे अनंत चतुर्दशी होती की त्याची मिरवणूक आपल्याला माहिती आहे पुण्यात 10-11 वाजता सुरू होते आणि ती लक्ष्मी रोडवरूनच पुढे जात मानाचे गणपती वगैरे असे जाते, आजही तीच प्रथा आहे. तर ती मिरवणूक चालू असताना पुन्हा आम्ही अशी सगळी 2 मिनिटं खाली जाऊन, कारण त्या दिवशी कस्टमरना यायला संधी नसते, त्यामुळं तसं कामाचं प्रेशर थोडं तुलनेने कमी असायचं. आणि आम्ही ते पाहायचो तिथं की बा असं खाली गणपतीवर जाते. तर त्यांनी मला, स्वामीजी स्वतः खिडकीजवळ होते, मी त्यावेळेचे मकरंद, हे खिडकीजवळ होते आणि त्यांनी मला बोलावलं. मला तो स्मरण तसं आठवतंय बऱ्यापैकी. आणि त्यांनी मला सांगितलं की आपण 4 दिवसापूर्वी बोललो की पुणे फेस्टिवलची मिरवणूक आहे ती चालली, त्याचा तामझाम वेगळा आहे, सजावट चांगली आहे, आणि आता ही जी मिरवणूक चालली ही बघितलीस का? म्हणलं हो बघितली. तर म्हणली या मिरवणुकीमध्ये काय फरक जाणवतो आपल्याला किंवा काय जाणवावा? की ही मिरवणूक ही लोकांची आहे, ही मिरवणूक ही भक्तीतून आहे, ही मिरवणूक ही स्वयंप्रेरणेने आहे, ही मिरवणुकी त्यांना स्वतःला करावं वाटतं म्हणून नाही. कुठलाही उत्सव जो आहे तो लोकांच्या प्रेरणेनी, भक्तीनी, स्वयंप्रेरणेनी आणि स्वतःच्या अनुभूतीनी चांगला वाटावा असा असावा. एक साधा प्रसंग होता पण त्याच्याकडे बघण्याची त्यांची दृष्टी कशी होती पूर्णपणे माझ्या मनावरती ही गोष्ट म्हणजे त्यावेळी सुद्धा राहून घेतली. म्हणजे तसा खूप साधा वाटतो प्रसंग, पण बघण्याची दृष्टी आणि त्यावेळेचे विचार हे खूप भावले मला त्यावेळेला.
लोकांचा उत्स्फूर्तता, लोकांच्या मनातली उत्स्फूर्तता आणि बाकी सगळ्या सरकारी यंत्रणेतून केलेली मिरवणूक त्यामध्ये जो फरक असतो तो त्यांनी
आणि तो त्यांनी मला त्यावेळी सांगितला नाही की जेव्हा हे पहिली मिरवणूक पाहिली, जेव्हा दुसरी मिरवणूक पाहिली तेव्हा ते मला म्हणजे सप्रमाण असं म्हणता येईल अशा प्रकारे
त्यांनी दिलं. म्हणजे
आणि खूप मला भावलं, म्हणजे गोष्ट साधी आहे पण पूर्ण लक्षात राहील.
लोकोत्सव जो असतो लोकांमधून उत्स्फूर्तपणाने बाहेर येणारा, जसं कुंभमेळ्याला जा असं कोणी कोणाला सांगत नाही, तिथं सगळी व्यवस्था सरकारला करायला लागते, पण लोक जेव्हा उत्सवाकरता जातात जमतात तेव्हा एक वेगळीच गोष्ट घडून जाते. जसं दिवाळीचे 4 दिवस साजरे करा असं कोणी फरमान काढत नाही, तो लोकोत्सव असतो. तसं पुण्यातले हे पहिले निदान 2 गणपती किंवा एखादा मधला सोडला तर पहिले 5 गणपती पाहताना कोणालाही भरून येतं, इतकं उत्कृष्ट तिथं वातावरण असतं. पण तो लोकोत्सव असतो आणि सरकारी उत्सव अर्थात
कोणती प्रश्न एकाच प्रसंगाकडे बोलण्याचा माझा आणि तुझा दृष्टिकोन किती वेगळा, त्यामुळे मला ते भावलं.
बरोबर, तुम्ही सांगितलेला प्रसंग आहे आम्हाला भावला, म्हणून मी आता परत असा एक विचारतो की अजून एखादा प्रसंग सांगाल का?
आणखीन एक प्रसंग असतात सांगेन, तो त्यांच्या कौटुंबिक जीवनाशी निगडीत आहे, पण जरूर सांगेन मी तो, कारण तो अनुभवलेला आहे. एक दिवशी असेच आम्ही ब्रांचमध्ये सगळे बसलेलो होतो, आमची काम वगैरे सगळे होते, आणि एक दिवस मकरंद माझ्याकडे आले आणि त्यांनी मला एक कार्ड दिलं. ते कार्ड म्हणजे एक ती निमंत्रण पत्रिका होती, वाचली मी ते कार्ड. ते कार्ड असं होतं की हस्ताक्षरात लिहिलेलं आणि झेरॉक्स कॉपी काढलेलं मुलांच्या मुंजीचं निमंत्रण होतं. ते हस्ताक्षरात काढलेलं आणि त्याची झेरॉक्स कॉपी काढलेलं असं दोन्ही मुलांच्या, केदार मंदारच्या मुंजीचं निमंत्रण होतं. तर त्यांनी मला व्यवस्थित निमंत्रण केलं, एक प्रमुख असल्यामुळे कदाचित मला पहिल्यांदा त्यांनी ते निमंत्रण केलं. आणि मग इथं स्टाफलाही आमच्या सहकार्याने या सगळ्या निमंत्रण त्यांनी दिलं आणि आम्हाला सगळ्यांना म्हणजे त्यांनी नमस्कार करून सांगितलं की तुम्ही भोजनाला या. आणि ते निमंत्रण करण्यासाठी मग शाखाधिकारी वगैरे बाकीचे सहकारी यांच्याकडे निघून गेले. ते तिथून गेल्यानंतर साहजिकच आमच्या कॉमेंट्स त्यातल्या काही लोकांच्या, त्यात मीही होतो, त्या कॉमेंट्स सुरू झाल्या.
कशावर
काय आता बघा, ते मुंज मुलाची करतायत पण काय प्रिंटेड कार्ड पण नाहीये, त्याला काही डेकोरेटिव्ह काही पत्रिका पण नाहीये, आणि ती मुंज ते कुठे करतायत? तर त्याच्यामध्ये स्थान लिहिलं होतं साखरे महाराजांचा मठ. म्हणजे मुली काय कार्यालय आहे का, मुंज करायची काही जागा आहे काही? करायचीच होती मुंज तर एखादं चांगलं कार्यालय पुण्यात घ्यायचं काय, रोज रोज करायचंय का? म्हणजे असं प्रकारचे आमचे
बोलून दाखवलं.
पण मी सहज स्वामीजींना विचारतो, थोडं तुम्हाला इंटरप्ट करतो, सॉरी फॉर दॅट. स्वामीजी, हे ठिकाण का बरं निवडलं तुम्ही? म्हणजे सहज विचारता.
मुलांचं मुंजी तर करायच्या होत्या,
बरोबर,
त्या साध्या पद्धतीने करायच्या होत्या. त्याचं एक एक कारण असं होतं की स्वामीजींचं जीवन डोळ्यासमोर होतं, म्हणजे ऑफिसमध्ये कोणाला त्याची कल्पना नव्हती, पण स्वामीजींनी त्यांच्या मुलाची, म्हणजे अनिल कुमार वाकडे बापूसाहेब म्हणतो आपण त्यांना, तर त्यांची मुंज जेव्हा केली तेव्हा स्वामीजी असं नंतर असं समजलं, कळत गेलं आणि त्यांचा भाचा समीर नंदू, त्या दोघांची एकदम मुंज त्यांनी केली, त्यांच्या भाच्याची आणि मुलाची. आणि नातेवाईकांना जी पत्र पाठवली तर ती अशी पाठवली की चिरंजीव अनिल आणि नंदू यांची मुंज अमुक अमुक तारखेला अमुक अमुक वेळेला घरी होणार आहे आणि आपण जिथं आहात तिथून आशीर्वाद द्यावे. म्हणजे हे धैर्य त्यांनी मुंजीच्या बाबत, साधी मुंज आणि संस्काराला महत्व अशा पद्धतीने त्यांनी मुंज केली, हे कुठेतरी मनावर ठसलेलं होतं अनेक वेळेला ऐकून. आणि आपल्यालाही बडेजाव करून काही, आणि तसं बडेजाव करण्यासारखी आर्थिक स्थितीही नव्हती, त्यामुळेही साधेपणाने. पण त्याच्यामध्ये मुख्यतः हे कारण, आज ते परवडत नसलं तरी लोक काही ना काहीतरी करून करतातच. लोकांचा स्तव.
स्वामीजी, मी असं अजून एक थोडं अजून एक उपप्रश्न विचारतो. बरेच वर्ष माझ्या मनात होता, मधुरातांनी हे स्वीकारलं, म्हणजे पूजनीय मधुरातांनी हा निर्णय स्वीकारला ही फार विशेष गोष्ट आहे.
हो हो, मधुरातांनी ते स्वीकारलं. आम्ही घरात एकत्रित बोललो, मुंजीच्या मुंज करायची असा विचार आल्यावर माझे आई वडील तेव्हा वाईला राहायला गेले ते. आम्ही दोघं त्यांच्याकडे गेलो, त्यांना मुहूर्त काढून सांगितले आपण हे करायचंय. पण असं साखरे महाराजांच्या मठात आणि साधेपणाने मुंज करायची, हे आमच्या घरात मधुराताईं सकट सगळ्यांचं मत होतं. म्हणजे त्यांचंही असं ज्याला मिरवणं असं म्हणतात,
विचाराशी ऍडजस्ट झाले.
हो हो हो,
असे मधुरातांचे काही प्रसंग आहेत. मला असं वाटतं कधीतरी या प्रसंगावर सुद्धा एक प्रकाश होत टाकावा.
बरं, हा पुढचा भाग त्यातला फार म्हणजे खऱ्या अर्थाने सांगण्यासारखा आहे. की ठरल्याप्रमाणे आम्ही मुंजेला गेलो, एक दोन जण मागे एक दोन जण पुढे असं ऍडजस्ट करून आम्ही सगळेजण मुंजेला गेलो, कारण ब्रांचपासून जवळ होतं ते मंडईतच होतं. तर आम्ही मुंजेला गेलो आणि मी थोडंसं लवकर गेलो होतो. तर तिथे मुंजीचं मुंजे झाली त्याच्यानंतर त्याच ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम होता. सगळं आम्ही मुंजीत भाग घेतला, भोजन केलं आणि जाताना स्वामीजीनं म्हणजे मकरांना विचारलं की आता नमस्कार, मी यजमानांना सांगून जायचं. तर त्यांना म्हणून नुसतं जातो, व्यवस्थित आम्ही आलो, जेवण व्यवस्थित झालं, असं निरोप घेऊन त्यांना जायचं. तर त्यांनी त्यावेळी मला एक दोन वाक्य उच्चारली की ज्यामुळे मला हा प्रसंग तुम्हाला मुद्दाम सांगावा असं वाटतं. काय होती ती दोन वाक्य? की मुंज हे धार्मिक कार्यक्रम आहे, त्यातला संस्कार महत्वाचा आहे आणि त्याचे विधी महत्वाचे आहेत. कारण मी पाहिलं की सगळे विधी इतके मनपूर्वक ती मुलं आणि आईवडील मिळून ते करत होते, पूर्णपणे तन्मयतेने करत होते. आणि त्याच्यामध्ये सजावट किंवा बडेजावकी किंवा प्रदर्शन याला तसं स्थान असता कामा नये असं त्यांनी मला त्यावेळी वाक्य दोन उच्चारली. आणि आम्ही जी थोडीशी चर्चा केली होती त्यांच्या काही सहकाऱ्यांनी की काय म्हणजे कुठे गेला, त्या सगळ्याला हे इतकं चपकल उत्तर होतं की माझ्या मनात मी अंतर्मुख झालो की या चर्चेत आपण भाग घेतला ते योग्य नव्हतं. पण पर्यंत माझ्या मनात त्याचा तो फरक,
मला त्या चर्चेबद्दल माहिती काही नव्हती. हे सगळं माझ्या पाठीमागे चालत असल्यामुळं
आयचे तुम्ही पण होता ना मुंजेला जे. तुम्ही न विचारता बरोबर त्या प्रश्नाचं उत्तर दिलं,
अगोदर सांगून नाही
मला कल्पना आहे.
कारण असं होतं की बाकीचे सहकारी आणि
बाकीच्या सहकाऱ्यांचं आणि स्वामीजींचं जे एक ऑफिसचं रिलेशन होतं ते आणि माझं आणि स्वामीजींचं जे एक ऑफिसमधलं रिलेशन होतं ते फार वेगळं होतं. कारण आम्ही इतके एकमेकामध्ये वेव्हलेन्सनी जुळलेलो होतो की अशा तऱ्हेचा विचार माझ्या मनात येणं शक्य नव्हतं. पण बाकीची मंडळी मात्र करत होती, पण त्यांना विरोध केला तर हा यांच्या बाजूचा आहे असं होऊ नये म्हणून तटस्थ भूमिका मात्र मी घेत होतो.
बरोबर विलासराव, हातात एक बँकेच्या डेव्हलपमेंटच्या कामाच्या निमित्ताने तुमचा वरिष्ठांशी संबंध येत होता.
बरोबर.
बरं, असा एखादा प्रसंग आहे का तुमच्याकडे की तुमचं वरिष्ठांबरोबर बोलणं झालं आणि तिथं मकरंद वाजेंचा संदर्भ निघाला?
आहे ना, एक प्रसंग आहे माझ्याकडे चांगला आहे,
सांगा की.
एकदा काय झालं, एका शनिवारी सकाळी 11 वाजता पुण्याचे झोनल मॅनेजर श्री वडोदकर साहेब यांचा मला फोन आला. मला म्हणाले संध्याकाळी 7 वाजता तू माझ्या ऑफिसमध्ये ये, एक मोठं काम आहे, एका कस्टमरला आपल्याला भेटायला जायचं आहे आणि त्याची मी अपॉइंटमेंट घेतलेली आहे. मी त्यांना म्हटलं साहेब खरं सांगू का मला संध्याकाळी नाही जमत, शनिवारी तर मुळीच नाही, माझे काही नियोजित कार्यक्रम असतात आणि ते मी अटेंड करतो, तेव्हा मला संध्याकाळी 7 वाजता काही जमणार नाही आहे, तुम्ही रविवारी केव्हाही ठरवा. 2 मिनिटं थांबले आणि ते म्हणाले अरे मी झोनल मॅनेजर बोलतोय आणि तू चक्कर आहे म्हणतोस मला. म्हणलं साहेब तसं नाही,
तुम्ही नाही का म्हटलं?
मी नाही सांगतो नंतर पुढे येईल तो उगाने. मी म्हटलं मला नाही जमणार, पण नाही नाही तू आला पाहिजे मला काही माहिती नाहीये आणि मी तुला 2 मिनिटांनी फोन करतो आणि मला नक्की सांग काय होते ते, येणारच का नाही ते. मीच त्यांना फोन केला, म्हटलं तुम्ही करण्यापेक्षा मीच तुम्हाला फोन करतोय, साहेब खरंच जमत नाहीये. म्हटलं शांत झाले, काय जमत नाही रे, काय तुझं मानकडे, कुठे जातो 7 वाजता? मी म्हटलं साहेब 7:30 आपल्या बँकेतले मकरंद वधे जे आहेत ना त्यांच्या केंद्रात मी जातो. 2 मिनिटं शांत झाले ते. हो का, बरं ठीक आहे म्हणे मग, पण मी अपॉइंटमेंट घेतला त्याचं काय करत होता? म्हटलं बघा साहेब कसं तरी असं तुम्हाला. मग ते म्हणले ठीक आहे उद्या तुला दुपारी फोन करतो मी. आणि तो कार्यक्रम तिथंच थांबला आमचा, मी काय त्यावेळेला त्यांच्याबरोबर गेलो नाहीये.
पण दुसऱ्या दिवशी भेट झाली मग तेव्हा याचा काही संदर्भ निघाला का?
निघाला की मग दुपारी तिने घरी 3 वाजता मला फोन केला, ते म्हणले की तू असं करता 5 वाजता बँकेत ये, मी काही कामानिमित्त बँकेत येतोच आहे, आपण त्याला बोलू. मी 5 वाजता गेलो त्यांच्याकडे आणि मग आम्ही दोघंजण त्यांच्या गाडीतून एका कस्टमरकडे आम्ही गेलो दोघंजण. मला वाटत म्हणाले तू जाऊन आलास का रे? म्हणलं हो जाऊन आलो की. तुला कसं काय जा जमलं हे, तू का जातोस केंद्रामध्ये, तुला म्हणून सांगितलं जायला तिथे, तू तर डेव्हलपमेंटचा माणूस आणि हे काय? म्हटलं साहेब खरं सांगू का मला हा गिरीश कुलकर्णींनी मार्ग दाखवला आणि त्यांच्या मार्गावरच मी इथं जायला लागलो. हो गिरीश काय मला माहित आहे म्हणे गिरीश कुलकर्णी म्हणलं ठीक आहे. मग असं
स्वामीजींनी त्यांची माझी ओळख करून दिली होती.
स्वामीजींनी त्यांची ओळख करून दिली होती त्यांच्याशी अशी. तर मग ठीक आहे मला मग नंतर म्हणाले सांगू का कर सांगू का वेदपाठक एवढी मोठी व्यक्ती आपल्या बँकेत आहे पण आपल्याला कोणाला त्याची कल्पना नाहीये आणि जेवढं आपण त्यांना मानलं पाहिजे तेवढं कुणीच बँकेत मानत नाहीये. कधी कधी मलाही असं वाटतं की त्यांच्या एका प्रवचनाला यावं तुमच्या केंद्रात यावं पण कामाचे व्याप एवढे प्रचंड असतात की मला खरंच जमत नाही याला. पण मनात मात्र स्वामींच्या बद्दल मला खूप आदर आहे.
म्हणजे बँकेच्या वरिष्ठांना मकरंद वझे यांच्याबद्दल आदर होता.
आदर होता.
पण मी आता एक वेगळा मुद्दा सांगतो बरं का की जसं मॅनेजमेंटच्या वरिष्ठांना आदर होता तसं युनियनच्या वरिष्ठांना आदर होता. मी एक सहज एक छोटा प्रसंग असा सांगतो की याच्यात श्रीपादराव देशपांडे म्हणणे बँकिंग युनियनमध्ये खूप मोठं व्यक्तिमत्व होऊन गेलं. श्रीपादराव देशपांडे म्हणजे आता नाहीये आणि या कोणाला त्याची फारशी कल्पना नसेल पण ते जेव्हा होते तेव्हा त्यांना फार आदराचं स्थान होतं. हे जे मनगट असं आपण जर दोन बोटं धरली म्हणजे माझं दाखवण्याजोगं नाहीये तरी आपलं दाखवतो पण त्यांनी जर असं हे केलं तर ते निम्म्यावरच त्यांची बोटं अशी यायची. यावरनं त्या माणसाची तब्येत काय असेल. आणि आता माईक टेक्नॉलॉजी ही गेल्या 25-1 वर्षात खूप डेव्हलप झाली पण पूर्वी ते जेव्हा बोलायचे तर 50-60 जणांना ते सहज असं विदाऊट माईक बोलू शकत असं. तर अशा श्रीपादराव देशपांडेंनी स्वामीजींना एक निरोप पाठवला होता. कोणता कशा स्वरूपाचा ती घटना होती म्हणजे
श्रीपादराव देशपांडे हे एनओबीडब्ल्यूचं काम करणारे बँक ऑफ महाराष्ट्र ची जी एम्प्लॉईज युनियन आहे त्याचे अध्यक्ष होते. एनओबीडब्ल्यूचं काम करायचे.
युनायटेड वेस्टर्न बँक कर्मचारी संघाचे तेव्हा ते अध्यक्ष.
एनओबीडब्ल्यू हा युनायटेड वेस्टर्न बँक कर्मचारी संघाचेही ते अध्यक्ष होते आणि तसे फारच मोठी व्यक्ती होती ती. त्यांनी मला असा निरोप पाठवला की एनओबीडब्ल्यूमध्ये किंवा युनायटेड वेस्टर्न बँक कर्मचारी संघामध्ये एखादी जबाबदारी मोठी जबाबदारी देण्याच्या दृष्टीने मी विचार करतोय तर तू मला भेटायला ये युनियनच्या ऑफिसमध्ये. तेव्हा युनियनचं ऑफिस शनिवारपेठेत होतं भारतीय मजदूर संघाचं ऑफिस. तर तिथं भेटायला ये. त्यांना माझ्याकडे काहीतरी काम सोपवायचं होतं एखादी जबाबदारी द्यायची होती पण मी तिथं जायचंच टाळलं. मी गेलो तिथं त्यांना भेटायला.
त्यांनी बरोबर पारख केली की या व्यक्तीकडे काहीतरी पद द्यावं. म्हणजे हे विशेष आहे की मॅनेजमेंटच्या लोकांना कसं वाटतं की हा युनियनचा म्हणून त्यांच्या दृष्टीने तो बाजूला सारला जातो आणि युनियनच्या लोकांना असं वाटतं की जो मॅनेजमेंटच्या जवळ आहे तो मॅनेजमेंटचा म्हणून युनियनच्या प्लॅटफॉर्मवर तो बाजूला सारला जातो. पण दोन्ही ठिकाणी तुम्हाला एक योग्य आदर प्रेम असंच हे होतं. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट यात कधी असं जाणवला का?
तसं आयचित नाही जाणवला. म्हणजे
आयचित ते जास्त सांगू शकतील याच्यावर.
स्वामीजी हे मला आता गिरीशचा प्रश्न आहे ना तर हा खरंच खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण युनियन आणि व्यवस्थापन हे म्हणजे विड्या भोपळ्याचं सख्य असतं नेहमी. ते तुम्ही एक युनियनच्या तरी तंबूत सामील होऊ शकता किंवा व्यवस्थापनाच्या तंबूत तरी सामील होऊ शकता पण दोन्हीकडे एका विशिष्ट सद्भावनेने राहणं आणि दोघांच्याही मनात ह्या व्यक्तीविषयी कुठल्याही प्रकारचा विकल्प न येणं कारण ह्याच्यात तो म्हणतो त्याप्रमाणे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट हे नक्कीच आहे. म्हणजे
काय काय झालं असावं असं मी आता म्हणजे जरा मागं वळून पाहिलं तर मी असं म्हणेन की म्हणजे अगदी लहानपणापासून मला आठवतं की जे वरिष्ठ आहेत म्हणजे आता समजा शिक्षक असतील तर त्या शिक्षकांना पेपर तपासणं हा तसा त्रासाचाच विषय असतो. सर आहेतच एस पी कॉलेजचे प्राचार्य म्हणजे सगळ्यांची अक्षर मांडणीची पद्धत त्याच्यातून त्यांना काय म्हणायचं हे पटकन न कळणं. तर माझी पद्धत अशी होती की त्यांना आपला पेपर तपासताना त्रास नाही पडता कामा. आपल्याला काय म्हणायचं ते पटकन समजून सगळं न वाचता देखील आपल्याला म्हणायचं ते लक्षात आलं पाहिजे त्यांच्या आणि त्यांनी मार्क दिले पाहिजेत. म्हणजे शिक्षकांशी तसं एक प्रकारे चांगलं आज्ञाधारक असं वर्तन अगदी कॉलेजच्या प्राचार्यांपासून सगळ्यांचा मी तसा त्याकरता लाडकाच होतो. बारामतीला आज्ञापालनाची सवय मला कॉलेज शाखेमध्ये लागली. कोणीही स्वयंसेवक शाखा घेत असेल तरी तो सांगेल ते ऐकायचं अशी त्याला ते एकचालकानुवर्तित्व म्हणतात. पण नोकरीला लागल्यानंतर जे वरिष्ठ आहेत ते वरिष्ठ आहेत हे प्रथम मान्य करायचं. जे केसकर साहेबांच्या हाताखाली काम करतोय तर ते वरिष्ठ आहेत, अधिकारांनी वरिष्ठ आहेत, त्यांच्या ज्ञानानी वरिष्ठ आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला शिकायचं आणि जास्तीत जास्त सहकार्य करायचं आहे. अशा भूमिकेतूनच आपण काम करायचं. स्वामीजींचे तसे संस्कार होते, स्वामीजींचं तसं सांगणं होतं. असं असल्यामुळं माझं एक असं विश्वसनीय अशी नक्की कदा पर्सनॅलिटी होती. आणि गिरीश काय झालं, लक्ष्मी रोड ब्रँचमध्ये काम करत असल्यामुळं आमच्या इथून जे जे गेले ते पुढे जनरल मॅनेजरपर्यंत गेले, सगळी मंडळी तशी गेली. त्यामुळं ते दोन नंबरची ब्रँच होती, त्यामुळं ते आपोआप वरच जायचे. आणि मला असं वाटतं की इमिजिएट ऑफिसरच्या हाताखाली काम करत असताना त्याला काही त्रास झाला नाही तर तो वर व्यवस्थित तसंच सांगतो. म्हणजे त्यांच्याशी येणारा प्रत्यक्ष संबंध आणि आपलं ऑफिसर करत असलेलं रिपोर्टिंग या दोन्हीतून वरिष्ठांना विश्वसनीयता वाटत असावी असं मला
वरिष्ठांचं. आणि युनियनच्या बाबतीत ते युनियनचे जे वरिष्ठ होते त्यांनाही तुमच्याबद्दल
संघटनेच्या बाबत म्हणायचं झालं तर मी म्हणजे कुठल्याही प्रसंगाला शांतपणे आणि ठामपणाने सामोरं जात असे काही झालं तरी. म्हणजे जेव्हा असा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट येईल तेव्हा बोटच्या भूमिका मी कधीच नाही घेतली. मी सरळ विरोधी भूमिका घेत असे, शांतपणे मॅनेजमेंटच्याही विरोधी भूमिका.
मला एक प्रसंग आठवतोय स्वामीजी, म्हणजे साधारण 90 दरम्यान आपल्या भारतात कॉम्प्युटर ही कन्सेप्ट यायला लागली आणि तेव्हा 50,000-55,000 कॉम्प्युटर असायचा. तर NABW ने एक धोरण म्हणून या कॉम्प्युटरला विरोध करण्याचं ठरवलं आणि हळूहळू ते म्हणजे सगळं असं भारतभर म्हणजे ज्या प्रांत आहेत महाराष्ट्र हे ते तर पुण्यात एक त्यांनी एक दिवसाचा संप केला आणि लक्ष्मीरोड शाखेला एक मीटिंग घेतली. तर त्या मीटिंगमध्ये लक्ष्मीरोड पुणे विभागाचे जे नेते होते अरविंदराव डोईफुडे ते उपस्थित होते आणि त्यांनी सगळं ते कसं अन्यायकारक आहे असं सगळं एक प्रतिपादन केलं आणि संपाला पाठिंबा आहे का असं सगळ्यांना विचारलं तर होच हे अभिप्रेत होतं. पण तुम्ही असं त्यांना विचारलं की माझ्या मनात एक शंका आहे विचारू का, तर त्यांना आता स्वामींनी असा प्रश्न विचारला की इथं जर एक म्हणजे तेव्हा फार हे होतं बॉलपेनची रिफिल संपली तर संपलेली रिफिल दाखवावी लागते, अशी बँक एवढे कॉम्प्युटर घेऊ शकेल का? म्हणजे एवढ्या याच्या तुम्ही ते धाडसाने विचारलं, निरुत्तर झाले ते नाही का याचित. आणि पण त्या त्यांनी मग पुढे युनियन
काय व्हायचं की स्वार्थीपणा यांच्या ठिकाणी नाहीये हे माहीत होतं. म्हणजे स्वतः करता काही ऍक्टिव्हिटी हे करणार नाहीत हे माहीत होतं, माझ्या बरोबरच्या सहकाऱ्यांनाही माहीत होतं. आणि असं असल्यामुळं असे जेव्हा प्रश्न येतील तेव्हा आयोजितांचा मी सहकारीच असे. आयोजित आणि कोणी आमच्या इथं जे होते युनियनचं काम करणारे आणि भूमिका घेऊन मॅनेजमेंट बरोबर बोलायचं असेल तर मला असं वाटायचं की तू बरोबर पाहिजेस असं हे सगळे म्हणायचे. कारण त्यांच्याशी जे बोलायला लागायचं ते तापलेल्या डोक्यांनी बोलण्यापेक्षा
शांत. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आज 29 सप्टेंबर आहे म्हणजे 29 सप्टेंबर 92 रोजी यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली, पण मग युनियन म्हणून असं काही यांची काही दखल घेतली गेली?
मला वाटतं आता स्वामीजींनी आपल्याला जे त्यांचं बँकेमधलं जे एक वर्तणूक होती त्याची आपल्याला सगळ्यांना कल्पना आलेली आहेच. संघटनेशी जे ते जितक्या संघटनेला त्यांच्याबद्दल जितकं प्रेम होतं तितकंच मॅनेजमेंटलाही होतं. आता 1992 साली स्वामीजींना जेव्हा उत्तराधिकार दिले गेले आणि त्यानंतर स्वामीजी हे पूर्ण वेळ पीठासीन आहेत याची कल्पना युनियनमध्ये काही जणांना होती, मला होती, मी आमचे वरिष्ठ म्हणजे आमचे अध्यक्ष जे होते त्यांनाही ही कल्पना दिलेली होती. तर 1998 साली आमचं नाशिकला एक अधिवेशन झालं संघटनेचं, ऑल ओव्हर इंडिया सगळे प्रतिनिधी आलेले होते, मोठा हॉल घेतला होता, म्हणजे मला वाटतं कुठल्या तरी थिएटरमध्येच कार्यक्रम झाला होता, 700-800 लोक असतील. आणि त्या ठिकाणी एक म्हणजे आमच्या अध्यक्षांनी अशी एक कल्पना काढली की आपल्या सहकारी एक सहकारी एक पीठासीन माणूस आहे, एक वेगळं आणि असामान्य असं व्यक्तिमत्व आहे, तर आपण त्यांचा सत्कार करूया. आता तो सत्कार करायचा झाला तर एका माणसाचा त्या व्यासपीठावर सत्कार केला तर ज्यांना अध्यात्म किंवा या गोष्टींची कल्पना नाही ते मंडळी जरा थोडीशी दुखावतील. म्हणून मग त्याला एक अशी आयडिया केली की आपल्या इथं जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आहेत, कोणी नाटकामध्ये असेल, कोणी वाद्य वाजवत असेल, कोणी आणखी गाणं म्हणत असेल, अशी जी मंडळी आहेत किंवा जी अशी एक मोठे कार्यक्रम करतात अशा मंडळींना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक 4-5 जण आपण घेऊ, त्यांचा सत्कार करू आणि त्यांच्याबरोबर स्वामीजींचा सत्कार करू. फक्त स्वामीजींचा सत्कार केला तर ते कदाचित कोणाला भावेल न भावेल, त्यापेक्षा अशा पद्धतीनं जर कार्यक्रम केला तर तो आपला जो हेतू आहे तो साध्य होईल. ठीक आहे, त्यांच्याबरोबर 1-2 जणांचा सत्कार करावा लागेल, पण आपला हेतू मुख्य जो आहे की स्वामीजींचा सत्कार हा आपल्या व्यासपीठावर झाला पाहिजे, त्या दृष्टीनं तो विचार झाला. आणि नाशिकला जे अधिवेशन होतं त्याच्या समारोपाचा जो कार्यक्रम होता त्यावेळी त्या समारोपाच्या कार्यक्रमाला बँकेचे चेअरमन, जनरल मॅनेजर वगैरे असे बँकेचे मॅनेजमेंटचे उच्च पदस्थ सुद्धा बोलावलेले होते. आणि त्या ठिकाणी स्वामीजींचा चेअरमन साहेबांच्या हस्ते सत्कार केला. तो सत्कार इतका हृदय होता आणि त्या सत्काराला स्वामीजींनी जे उत्तर दिलं ते ज्ञानेश्वरीतली एक मला वाटतं 13व्या अध्यायातली एक ओवी घेतली आणि त्या ओवीच्या आधारे त्यांनी त्याच्यावरती निरूपण केलं, अगदी थोडक्यामध्ये केलं पण टू द पॉइंट. आणि इतक्या शांत पद्धतीनं लोकांना पटेल अशा पद्धतीनं जे निरूपण केलेलं होतं त्या ठिकाणचा सगळा ऑडियन्स हा संघटनेच्या मानसिकतेतून एकदम आध्यात्मिक मानसिकतेमध्ये परिवर्तित झाला. आश्चर्याची गोष्ट होती. आणि ही गोष्ट आमच्या चेअरमन साहेबांना, म्हणजे ते तसे खूपच टॅलेंटेड माणूस होता, त्यांच्या बरोबर ही लक्षात आली आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये स्वामीजींचा पुन्हा उल्लेख करून त्यांनी जे निरूपण केलं किंवा त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांचे विचार मांडले त्यांचा पुनरुच्चार करून त्यांचं एक प्रकारे कौतुकच केलेलं होतं. मला वाटतं गिरीशजी तुम्ही पण होतात त्या कार्यक्रमाला, तर याच्याबद्दल तुम्ही थोडंसं आणखी काय स्वामीजी म्हणाले याबद्दल सांगू शकाल?
सांगेन मी, पण माझी स्मरणशक्ती एवढी स्ट्रॉंग नाहीये, पण मी प्रयत्न करतो. कारण मला असं आठवतंय की स्वामीजींनी जी बोलायला सुरुवात केली ना तर तो एक प्रोटोकॉल सांभाळला. चेअरमन, जनरल मॅनेजर, युनियनचे अध्यक्ष या सगळ्यांचा उल्लेख करून उपस्थितांना हे करून स्वामीजींनी, म्हणजे असं निरूपण नाही पण एक ज्ञानेश्वर महाराजांची ओवी त्यांनी सांगितली, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, हा अमुका ऐसी नोहावी सेची लोका, असं सांगून ते त्यांच्या शैलीत पुढं असे ते सांगायचे बोलायचे. आणि पुढे ते म्हणले, तेथ सत्काराची के गोठी के आधारा देईल भेटी, असे प्रश्न, म्हणजे ते प्रश्नार्थक पद्धतीने त्यांनी एवढंच चरण उच्चारलं. आणि स्वामींनी असं मग पुढं बोलायला सुरुवात केली की माझे सद्गुरू स्वामी माधवनाथ होते, त्यांनी देह ठेवला होता 96 साली. आणि स्वामी माधवनाथांचे सद्गुरू पावसचे स्वामी स्वरूपानंद होते. असं जर आपण मागे जात या परंपरेचा विचार केला तर ही गुरु परंपरा थेट ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत जाऊन पोहोचते. आणि ज्ञानेश्वर महाराज आपल्या सगळ्यांनाच, म्हणजे तिथल्या उपस्थित असलेल्या श्रोत्यांना उद्देशून स्वामीजी म्हणाले की ज्ञानेश्वर महाराज यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांनाच प्रेम, भक्ती, आदर असा आहे. असे ज्ञानेश्वर महाराज 13व्या अध्यायात असं म्हणतात, म्हणजे भगवंतांनी ज्ञानी महापुरुषाची लक्षणं सांगितली त्याच्यावर भाष्य करता ज्ञानोबा ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, तर मी काय म्हणू असं त्यांनी असा संदर्भ दिला. पण ते म्हणाले की तुम्ही सर्वांनी आणि विशेष करून कर्मचारी संघाचे तेव्हाचे अध्यक्ष श्री प्रमोदराव कुलकर्णी यांचा उल्लेख करून स्वामीजी असं म्हणाले की चेअरमन साहेबांच्या हस्ते जो सत्कार केला त्याचा मी स्वीकार करतो. आणि मग स्वामीजींनी एक मुद्दा मांडला, तो मला म्हणजे पक्का आठवत आहे,
तर स्वामीजी असं म्हणाले की प्रथम आपण युनायटेड वेस्टर्न बँकेत नोकरीला लागलो, म्हणजे पहिला संबंध बँकेशी आहे आणि मग युनायटेड वेस्टर्न बँक कर्मचारी संघाशी आहे. म्हणजे हे विधान फार निस्पृह बाणेदार व्यक्तीच हे बोलू शकते.
धाडसी
होतं. एकतर युनियनच्या प्लॅटफॉर्मवर युनियननी सत्कार केला असताना, पण ती वस्तुस्थिती आहे. आधी बँकेत नोकरी लागली म्हणून या
मला मध्ये थोडं विषयांतर करतो. चित्पावन संघाचं संमेलन, महासंमेलन पुण्यामध्ये झालं तेव्हा वझे कुलबांधवांचं एक त्याच्या अंतर्गत वेगळं संमेलन झालं आणि त्याच्यामध्ये अर्थातच माझा सत्कार केला गेला आणि मला थोडस आशीर्वादपर बोलावं असं सांगितलं गेलं. तर तेव्हा बोलताना मी म्हटलो की सगळे चित्पावन कुलबांधव म्हणजे असे एकत्र येणं हेच आश्चर्य आहे. चित्पावन मंडळी एकत्र येणं, पण तसे या निमित्ताने सगळे आलेले आहेत आणि तुम्ही माझा सत्कार करता आहात. पण मी म्हणजे माझे सद्गुरू माधवनाथ, त्यांचे सद्गुरू स्वरूपानंद हे कोकणस्थ होते मी म्हटलं, पण हा ज्यांच्यापर्यंत जाऊन पोचतो ते ज्ञानेश्वर महाराज देशस्थ होते हे लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रातले जे सगळे महत्वाचे संत आहेत ते सगळे देशस्थ होते.
नाही नाही तसं काही नाही,
सर त्या कोकणस्थांच्या संमेलनामध्ये असं वस्तुस्थितीच आहे. आणि
काय असं अनेक प्रसंग माझ्या डोळ्यापुढे आले. म्हणजे आपल्याला आठवत असेल एक ऑस्ट्रेलियन धर्मगुरू आसाम प्रांतात त्यांची हत्या झाली. म्हणजे सहज या बोलण्याच्या अवघात सांगतो.
ओरिसामध्ये
ओरिसा सॉरी हा. आणि मग ते जे ज्यांनी हत्या केली त्यांच्यावर हिंदू धर्माचा संघट रास्व संघ विश्व हिंदू परिषद यांच्याशी हे, तर त्याला विरोध म्हणून ठिकठिकाणी सभा घेण्यात आल्या. तर पुण्यातली सभा सरस्वती मंदिर शाळेत झाली आणि त्याला प्रमुख वक्ते म्हणून स्वामीजींना बोलवलं. आता बघा ही सभा कोणी अरेंज केली, कशाच्यासाठी अरेंज केली, तर पहिल्या वक्त्यांनी सगळं असं जोरदार हे केलं की अन्याय झाला, त्यांना विरोध केला पाहिजे वगैरे असं खूप तावातावाने प्रत्येक जण बोललं. स्वामीजी बोलायला उभे राहिले. स्वामीजी काय म्हणाले, तो धर्मगुरू ऑस्ट्रेलियातून ओरिसामध्ये आला, आपल्यातले किती पुण्यातून तिथं जातील असा प्रश्न स्वामी म्हणजे स्वामीजींचं एक धाडसीपणा असं. आणि मुद्देसूद असा मुद्दा मांडला की कोणी त्याच्यावर बोललंच नाही. आपण परत युनियनच्या कडे वळूया. स्वामींनी नंतर काय केलं, पण असं असताना युनियनची आवश्यकता आहे असंही ठासून सांगितलं आणि जे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्व गुणांबद्दल भाष्य केलं. त्यामुळे कसं झालं, सुरुवातीला चेअरमन पी एन जोशी खुश झाले, त्यांना बरं वाटलं की असं आधी बँक असं हे म्हणतात ते. आणि कन्क्लूड जसं हे करत आले तर प्रमोदरावांचा उल्लेख, प्रमोदरावही खुश झाले. तुम्हाला आठवत आहे स्वामीजी त्या याच्यात अजून तुम्ही काय, कारण मला इतपतच आठवत आहे.
मी त्याच्यामध्ये अशी एक गोष्ट सांगितली, माझ्या सत्काराबद्दल गोष्ट सांगितली की आदिवास्यांचा राजा ज्यांनी कधी शहर पाहिलं नव्हतं त्याला एकदा शहराची सहल घडवण्यासाठी शहरात आणण्यात आलं. तर शहरातले रस्ते, तिथल्या इमारती, तिथल्या सगळ्या व्यक्ती, त्यांचे वेशभूषा केशभूषा असं सगळं पाहून ते तसे आश्चर्यचकितच तो राजा झाला आणि त्याला वेगवेगळी ठिकाणं दाखवली. म्हणजे कुठं हॉटेल दाखवलं, थिएटर दाखवलं, तसं एका ठिकाणी त्याला एक स्टुडिओ होता, फोटो स्टुडिओ, तर तो दाखवण्यात तर त्याला मोठं आश्चर्यच वाटलं की आपला फोटो काढता येतो. त्याला फोटो काढता येतो हे माहीत नव्हतं. तिथं गेल्यानंतर त्यांनी विचारल्यावर त्याला सांगण्यात आलं की तुम्ही जसे दिसता तसा तुमचा फोटो जर हवा असेल तर 15 रुपयाला मिळेल, तुम्ही जसे दिसता लोकांना जसे दिसता तसं तुम्हाला जर पाहायचं असेल तर तो 25 रुपयाला मिळेल, आणि तुम्ही कसं दिसावं असं तुम्हाला वाटतं, लोकांना तुम्ही कसं दिसावं असं वाटतं असा फोटो जर तुम्हाला हवा असेल तर 40 रुपयाला मिळेल. तर त्या राजाने मोठ्या आश्चर्याने असं विचारलं की असा फोटो काढता येतो का की आपण लोकांना कसं दिसतो ते आपल्याला समजावं आणि आपण कसं दिसावं लोकांना असं वाटतं आपल्याला तसा फोटो असे फोटो काढता येतात का. तर त्याला अशी माहिती देण्यात आली की पहिला फोटोच मागणारे कोणी नसतात. तर पहिला फोटो जो आहे त्या श्रेणीतली मी व्यक्ती आहे, मला तसा माझा साधा चेहरा आहे आणि केवळ स्वामी माधवनाथांनी मला निवडल्यामुळं आज हा सत्काराचा समारंभ इथं होतो आहे. नाहीतर या समारंभासाठी म्हणजे चेअरमन साहेबांसारखी व्यक्ती कुठं किंवा प्रमोदराव कुलकर्ण्यांसारखी व्यक्ती कुठं आणि मी कुठं, माझा तसा सत्काराशी संबंध काही नाही. पण केवळ स्वामी माधवनाथांमुळं अगदीच सामान्य चेहरा असणाऱ्यांचा तुम्ही सत्कार.
त्यामुळे एक झालं स्वामीजी, ते जेव्हा बोलायला लागले ना, म्हणजे पी एन जोशींचं एक मी असं ऑब्झर्व केलं होतं, म्हणजे आमच्या बँकेचे 5 झोन होते, सातारा, पुणे, मुंबई, जळगाव, नागपूर, ते असे सभा घेत असत किंवा पण कधी असं कोणाचं उल्लेख करत नसत. पण त्या दिवशी त्यांनी म्हणजे त्यांच्या बोलताना तुमच्याकडे बघून तुमचं नाव घेऊन उल्लेख केला, ही एक फार विशेष गोष्ट अशी घडली. आपला आता म्हणजे काय कार्यक्रम रंगत चालला तसं घड्यापुढे सरकत चाललं असं झालं ते. पण मी तरी केसकर सरांना एक छोटा प्रश्न असा विचारतो की स्वामीजींचं जे चरित्र दीपे दुपं लावला त्यात असा असे उल्लेख आहेत की जी जेवण्याची सुट्टी होती तर त्याचा जेवण झाल्यानंतरचा वेळ स्वामीजी सत्काने लावत असत, तुम्ही तर हे प्रत्यक्ष दर्शी आहात, त्याबद्दल काही सांगू शकता?
जरूर सांगतो. आता विषय निघालाय त्या अनुषंगाने की आम्ही दुपारी साधारणतः 2:30 ही जेवणाची सुट्टी व्हायची. आम्ही मी तिथे होतो, हे 5-6 जण आमच्या डिपार्टमेंटला असायचे, बाकी ब्रांच पलीकडे. तर साधारण माझ्या लक्षात आलं की जेवण करून कोणी खाली पाव फिरायला जातात, चक्कर मारायला जातात, आणखीन काही खायला जातात असेही काही लोक होते. आणि हाही व्यक्ती म्हणजे मकरंद आपलं जेवण करून झाल्यानंतर 10 मिनिटं कुठेतरी जायचे, पुन्हा जागेवर येऊन बसायचे आणि काही माझ्याशी मी काही माझं काम कंटिन्यू केलेलं असायचं डबा खाल्ल्यानंतर, आणि ते चतकोर कागद असा काहीतरी घ्यायचे आणि त्याच्यावर ते काहीतरी लिहायचे. एकदा बघितलं, दोनदा बघितलं, माझा सुरुवातीला असा समज झाला की हे बँकेचं काम नवीन डिपार्टमेंटला आहे, थोडंसं अवघड काम आहे म्हणून हे काहीतरी आपली प्रोसिजर किंवा एकदा परत कच्चं काम करून बघून ते पक्क्यामध्ये कन्व्हर्ट करू असं काहीतरी ते करत असावेत. तर मग मला 2-3 दिवस हे बघितल्यानंतर राहवलं नाही, मी त्याच्या जवळ गेलो, पाहिलं तर असं एक चतकोर कागद आहे, त्याच्यावर सुवाच्या हस्ताक्षरामध्ये काही गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि त्यांचं ते. तर मी त्यांना विचारलं हे काय आहे, तर ते 1-3 मिनिटांनी ते त्यांनी काम पूर्ण जे काय लिहायचं तर पूर्ण केलं आणि मग थोडं मान वर करून माझ्याशी म्हणले ते उत्तर दिलेलं महत्वाचं आहे म्हणून हा प्रसंग मला सांगावा असं वाटतो. ते उत्तर असं होतं की जे मला केंद्रामध्ये बोलायचे, जे निरूपण करायचे किंवा जे मला विषय मांडायचा आहे त्याच्या संदर्भातली ही अगोदर माझा मनन आणि अभ्यास हा लेखन स्वरूपामध्ये मी करतो. म्हणजे सगळे लोक स्टाफ हा बाहेर कुठेतरी जाऊन गप्पा मारून वेळ घालवत होता,
बहिर्मुख असत स्वामीजी.
त्यावेळेला स्वामी जबा खाऊन झाल्यानंतर 10 मिनिटं कुठे जात असत तर त्यांनी होऊन सांगितलं की मी बेलबागेमध्ये जाऊन येतो आणि त्याच्यानंतर प्रत्येक मिनिट हा पुढचं कामाची वेळ सुरू होईपर्यंत साधारण 3:15-3:20 काम सुरू व्हायचं, तर प्रत्येक मिनिटाचा वापर ते अशा स्वरूपामध्ये आपलं लिखाण करून काढत होते. खूप खूप काही गोष्ट मला स्वतःला शिकवून गेली ही गोष्ट.
चांगला प्रसंग सांगितला आपल्याला. वेळ कमी आहे पण मी तुम्हाला तिघांनाही एकच प्रश्न विचारणार आहे तो प्रश्न असा की तुम्ही बरेच वर्ष सहकारी म्हणून त्यांच्याबरोबर राहिलात आणि आपल्या एका कामाचा भाग म्हणजे बँकेतली नोकरी अशा दृष्टीने तुम्ही एकत्रित होतात, त्यामुळे आपल्या अन्य सहकाऱ्यांबरोबर बद्दल आपला जसा भाव असतो तसंच तुमच्याही मनात स्वाभाविकतेने होता। कालांतराने तुमचं जीवन तुमच्या एका पद्धतीने पुढे पुढे घेत गेलं, स्वामीजींचं जीवन एका वेगळ्याच दिशेने गेलं, खूप उत्क्रांत अशा पद्धतीचं त्यांचं जीवन झालं। ते सत्पुरुष झाले, संप्रदायाचे अधिकारी झाले आणि तुमच्या मनात सुद्धा त्यांच्याविषयी तो आदरभाव निर्माण झाला, तो आत्ता सुद्धा आहे, म्हणून तर तुम्ही इथे आलात खरं म्हणजे। पण हे एक मोठं स्थित्यंतर होतं, तर ह्या स्थित्यंतराकडे व्यक्तिगत पातळीवर तुमच्यातला प्रत्येकजण कसं बघतो?
थोडक्यात जरूर सांगतो की साधारण पावणे तीन तीन वर्षाचं काळ आम्ही एकत्र होतो, त्याच्यानंतर मग प्रमोशनवर मुंबईला माझी बदली झाली आणि 14-15 वर्ष मी पुण्यात नव्हतो त्यानंतर, पण जेव्हा जेव्हा कॅज्युअली पुण्यात यायचं होतं तेव्हा। पण मी जे पाहिलं आणि अनुभवलं ते असं आहे माझं की मी पाहिलेल्या अनेक लोकांमधल्या जीवनात आणि विशेषतः माझ्या घरातल्या माणसाच्या जीवनात जे स्थित्यंतर या केंद्रामध्ये आल्यानंतर झालं, जे स्थित्यंतर त्यांच्या स्वभावात आणि वर्तणुकीत झालं, अगदी माझ्या घरचं उदाहरण मोकळेपणाने मी घेतो, माझा मेहणा उमेश दिंडोरे, जे स्थित्यंतर त्याच्या जीवनात झालं किंवा अध्यात्माला प्रायोरिटी देऊन बाकीच्या जीवनाची रचना नंतर असा जो एक भाग त्याच्यामध्ये झाला तर तो मला खूप भावला। अशाच काही संस्था मी पण माझ्या आयुष्यात बघितल्यात आणि त्याही धार्मिक संस्थेमध्ये असे तरुण लोक तयार होतात आणि मला वाटतं खूप मोठा परिणाम माझा याच्यावरती स्वतः अनुभवलेला आहे।
उमेश सारखे असे उमेश तर खूपच आहे पण तसेच
हा। आणि मग इथे जेव्हा मी इथे येत होतो तेव्हा मी पाहिलं की उमेश किंवा तरुण वयातले असे खूप कार्यकर्ते की ज्यांनी आज प्रायोरिटी म्हणून अध्यात्म करायचं किंवा या मार्गाला जाणीवपूर्वक कॉन्शियसली जायचं असं ठरवून ते इथे आलेले आहेत आणि ते खूप मोठा परिणाम मला जाणवत आहे।
हा खरं म्हणजे स्वामी माधवनाथांच्या आणि म्हणजे स्वामी मकरंदनाथांच्या कार्याचा हा गाभा आहे की युवक आकर्षित होणं, म्हणजे मुलं मुली सगळेच, युवक म्हणजे फक्त मुलं नव्हे, सगळे आकर्षित होणं आणि त्या पद्धतीने आपल्या जीवनाला ते दिशा देण्याची धडपड करत राहणं, तर ही एक मला खूप क्रांतिकारक अशी घटना वाटते
आणि त्याचा अनुभव
चांगल्या पद्धतीने तुम्ही याची दखल घेतली। छायाचित
खरं म्हणजे माझ्याकडं मी लहानपणापासून अध्यात्म हा विषय म्हणजे आमचा नव्हताच, अध्यात्म एक देवपूजा करणे देवाला नमस्कार करणे इथपर्यंत ठीक, पण या क्षेत्राशी माझा कधी संबंध आला नव्हता। संबंध आला तो स्वामीजींमुळेच आला, आमच्या डिपार्टमेंटला ते आले, आमची वेवलेन जुळली, आमची मैत्री वाढत गेली, मग हळूहळू स्वामीजी मला या केंद्राबद्दल माहिती देऊ लागले किंवा इथल्या जबाबदारीबद्दल माहिती द्यायला लागले। स्वामी माधवनाथांची प्रवचनं माझ्या अपार्टमेंटमध्ये असतात, तुला जमेल तेव्हा येत जा म्हणून सांगितलं, मी तिथे यायला लागलो। नंतर मला हळूहळू या अध्यात्म किंवा या सगळ्या क्षेत्राची आवड निर्माण झाली, पण माझा एक दोष होता, मला व्यक्तिपूजा मान्य नव्हती आणि त्यामुळे मी थोडासा म्हणजे प्रांजळपणे मी कबूल करतो की मला व्यक्तिपूजा मान्य नसायची, त्यामुळे मी म्हणायचो की अरे काय नको आपल्याला या क्षेत्रात नको जायला, आवड होती किंवा मला हे आवडायचं, मी याची कधी क्रिटिसाइज केलं नाही, पण त्यात आपण जावं अगदी आत जावं असं कधी वाटत नव्हतं।
एखाद्या देहधारी व्यक्तीच्या पायावर डोकं ठेवणं
असं
ही जरा तशी
हे थोडंसं अवघड जायचं, म्हणजे कदाचित माझ्यासारखे अनेक जण असू शकतील म्हणून मी मुद्दाम हे सांगतो या ठिकाणी। पण गिरीशी आमच्या बँकेमध्ये असल्यामुळं किंवा स्वामीजींची माझी मैत्री असल्यामुळं गिरीशी माझीही मैत्री निर्माण झाली आणि एकदा गिरीश आणि मी दोघं जण या विषयावरती बोलण्याकरता एका ठिकाणी भेटलो। भेटल्यानंतर गिरीशनं मला जे काही अगदी थोडक्यात जे काही सांगितलं ते इतकं विलक्षण होतं की माझ्यामध्ये एकदम स्विच ऑन झाला आणि मी माझे पहिले जे विचार होते ते एकदम सोडून दिले। गिरीशनं मला काय सांगितलं, गिरीशनं मला एक पहिली गोष्ट असं सांगितली की व्यक्ती ही देह बुद्धी आणि मन यांनी तयार झालेली असते, त्याचा आचार विचार त्याला असतात, आकार विकार असतात आणि आशाने युक्त असलेली ती व्यक्ती असते. त्या व्यक्तीला नमस्कार करणं योग्य नाही, कारण त्याच्यामध्ये अनेक पैलू असतात की जे वंदनीय असू शकत नाहीत. पण सद्गुरू हे परमेश्वराचं सगुण रूप आहे. आणि जेव्हा सद्गुरूंना आपण नमस्कार करतो तेव्हा त्या व्यक्तीला नमस्कार न करता आपण त्या ठिकाणी असणाऱ्या गुरुतत्वाला नमस्कार करत असतो. त्यामुळे गुरुतत्व आणि गुरु हे केव्हाही गुरु व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहेत. आणि गुरुशिवाय कोणी मार्ग दाखवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. जर आपल्याला आपलं अंतिम ध्येय गाठायचं असेल किंवा मनशांती हवी असेल तर सद्गुरू पाहिजेत. आणि सद्गुरूशिवाय हे होणार नाही आणि सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय मनशांती मिळणार नाही. अशा तऱ्हेचं जे आमचं त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या की ज्या मला अत्यंत मनोमन पटल्या आणि माझ्यामध्ये परिवर्तन झालं. आणि नंतर म्हणजे अरे मकरंदचा स्वामी मकरंद नाथ झाले.
प्लस तुम्ही सांगत म्हणजे हाच प्रश्न.
थोडस बॅकग्राऊंड मागे मला सांगायची ह्याच्यामागची. 1993 सालापर्यंत मला फक्त बँकेत मकरंद वसे नावाचे व्यक्ती आहे एवढं फक्त माहिती होतं. एका शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी गिरीश कुलकर्णी आणि स्वामीजी या दोघांची माझी ओळख झाली. गिरीशने मला स्वामींच्याबद्दल परत काही सांगितलं. आणि जेव्हा आम्ही दोघं भेटायचो तेव्हा गिरीश स्वामी आणि केंद्र याविषयी मला भरपूर काही सांगायचा आणि मला कन्व्हिन्स करायचं की तू केंद्रात ये म्हणून. पण नंतर काय झालं की मला एक प्रसंग नेमकं तिथं आठवतो नेहमी की आमच्या बँकेतल्या स्टाफमधून जी मंडळी केंद्रात आली त्यापैकी फक्त एकच होता तो म्हणजे गिरीश. शेवटपर्यंत टिकला आणि अत्यंत झोकून घेऊन तो काम करतो केंद्राचं हे पाहिला मला थोडीशी स्फूर्ती आली.
आपला वेळ पुढे चाललाय.
सांगणं आवश्यक आहे गिरीश. तर त्यानंतर
आवश्यक आहे सांगणं आवश्यक आहे फक्त थोडं
अगदी. पण त्यानंतर मात्र मग मी केंद्रात यायचं ठरवलं. गिरीशनं माझी ओळख करून दिली मोठ्या स्वामींची. तेव्हा मोठे स्वामी होते त्यांचा आशीर्वाद मिळाला. पाठीवरून हात फिरवला काही दोन शब्द त्यांचे मला ऐकायला मिळाले आणि मी खरंच तिथं अट्रॅक्ट झालो. नंतर तर मला सांगितलं की तू स्वामींचा अनुग्रह घे म्हणून. पण माझ्या मनात अनुग्रह हा विषय भयंकर कल्पना होत्या. कशाला काय अनुग्रह करायचा आणि काय नको काहीतरी वेगळं असतं हे. त्यामुळे मी अनुग्रह मिळत असूनही घेतला नाही. आणि तो माधवनाथ मोठ्या स्वामींच्या हस्ते मला तो जो अनुग्रह मिळणार होता तो मी मुकलो. त्या ठिकाणी मला आधी संधी सोडली जवळजवळ. मग नंतर मला गिरीशनं बरंच काही सांगितलं अनुग्रह का घ्यायचा. सद्गुरू अनुग्रह आणि साधक या तीन गोष्टीविषयी त्यांनी भरपूर काही सांगितलं. आणि मग माझ्या मनात असं झालं की आता आपण अनुग्रह घ्यावा म्हणून. पण तोपर्यंत स्वामीजींनी मोठ्या स्वामींनी अनुग्रह देणं बंद केलं होतं. आणि नंतर स्वामींनी काही दिवसांनी देह ठेवला आणि माझी ती इच्छा मात्र अपूर्ण झाली. आणि त्यानंतर एक वर्षानंतर मला मकरंदनाथांनी अनुग्रह दिला. त्यामुळे अगदी गिरीशच्या कटपटीमुळे तो मला लवकरात लवकर मिळाला. अशी ही थोडीशी बॅकग्राऊंड होती. मला अनुग्रह मिळाला आणि मी नातसंप्रदायाशी जोडलं गेलो. अत्यंत पवित्र असा हा नातसंप्रदाय आणि त्याचा मी एक सदस्य झालो. मला अतिशय माझ्या अभिमानाची गोष्ट होती. दोन तीन गोष्टींची मला अशी नेहमी वाटतं की स्वामींची ओळख होणं आणि मला अनुग्रह मिळणं हे परमेश्वरीच इच्छा होती आणि त्याप्रमाणे मला हे सगळं मिळालं. त्यानंतर मग इतक्या दिवस अशी कल्पना होती की मित्र आणि सद्गुरू. मला मात्र त्यावेळेला असं वाटलं की माझा मित्रच माझा सद्गुरू झाले. आणि ती गोष्ट माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाची होती. एकेकाळचा आर्यतुरेतला हा मित्र आज माझा सद्गुरू झाला होता. मनातून मित्र नाहीसा झाला आणि त्या ठिकाणी सद्गुरू आले. स्वामीजी मला नेहमी म्हणतात अरे विलास आपण मित्रच आहोत. पण मन मात्र मला कारण होतं अरे हे तर सद्गुरू आहेत मित्र झाला संपला आता मित्राचा विषय. असे सगळा तो मला फार मोठ्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की घडलं कसं आयुष्यात आणि सगळं पुढचं आयुष्य बदलत गेलं. स्वामींसाठी मी साधना कशी दिली कशी शिकवली ते मी ते करायला लागलो. बँकेसाठी मात्र मी प्रचंड वेळ दिला. हा आणखी एक गोष्ट अशी होती की आम्ही जेव्हा चार मित्र एकत्र जमायचो तेव्हा बँकेतले चार मित्र त्या स्वामींना ते सगळे म्हणजे एकेरी नावाने हक मारायचे. त्यावेळेला मात्र माझ्या मनात धस्त व्हायचं अरे ह्या लोकांना कधी समजायचं अजूनही यांच्या मनात तेच आहे का. बँकेसाठी भरपूर काम केलं. म्हणजे जसं गिरीशनं केंद्रासाठी झोकून दिलं तसं मी बँकेसाठी झोकून देऊन काम करत होतो. बँकेकडून मला मान मारा तो सगळं काही मिळालं. पण जो खरा आनंद असतो तो मला इथंच मिळाला. त्याला मला असं वाटायला लागलं की आपण बँकेसाठी इतका वेळ दिला, अगदी धडाडून काम केलं, पण तोच जर वेळ होता तो थोडाफार बँकेसाठी दिला असता तर आज माझ्या पदरी खूप मोठं पुण्य मिळालं असतं, पडलं असतं. आणि तो कधी कधी खंत वाटते की दा
नाही विलास अशी खंत वाटण्यासारखं काही कारण नाही. कारण तुझ्या अंतःकरणामध्ये जो भाव स्वामीजींविषयी आहे तो विलक्षण आहे, म्हणजे मला त्याचा नेहमी आदर वाटतो. मित्रत्वाची भूमिका आरेतुरे आणि तिथून सद्गुरू ह्या नात्यामध्ये त्याचं परिवर्तित होणं हे विलक्षण आहे.
आपले मोठे
आता सुद्धा आपले हा
मोठे कार्यक्रम असतात
मी सांगणार होतो
तर तिथं ग्रीन रूम मध्ये काही पाहुणे मंडळी येतात माझ्याबरोबर चहा पाणी किंवा काही खाणं याच्यासाठी सद्भक्त मानसीताई अनुजा आणि काही मंडळी असतात, अर्चना असते, शुभांगी असते, तर त्या याच्यामध्ये विलास असतो. तर मला विलास नेहमी संकोच वाटतो की आपला मित्र आपल्याला आणि आपल्याबरोबर असलेल्या, कारण याला बँकेमध्ये यांना किती आदर होता हे मी जवळून पाहिलंय, त्यामुळे तुम्ही ते करताच आहात असं मला वाटतं.
म्हणजे खूप ह्या मंडळींनी सुद्धा त्यांच्या भावनांमध्ये भावामध्ये जे एक मोठं परिवर्तन घडवून आणलं हे विलक्षण आहे स्वामीजी. खरं म्हणजे विलासकडून अजून ऐकायला आवडेल पण आपली वेळ अगदी संपलीच आहे जवळजवळ. पण मला एक शेवटचा प्रश्न विचारल्याशिवाय राहत नाही. गिरीशची परवानगी घेऊन त्याच्याकडे बघतच नाही म्हणजे मला असा प्रश्न, जसं ह्यांच्या जीवनात एक भावनेची हळूहळू प्रगती होत गेली तुमच्याविषयीच्या, म्हणजे ती एका पद्धतीने विकसित होत गेली भावना, आणि तुमच्यासाठी सुद्धा हे सहकारीच होते. म्हणजे ते जसे तुम्हाला अरेतुरे करत होते तसे तुम्ही सुद्धा त्यांना अरेतुरे करत होता. कालांतराने ते तुमचे अनुग्रहित शिष्य झाले किंवा केसकर साहेबांसारखे अत्यंत सद्भाव किंवा आदर राखणारे असे एक साधक झाले.
मला कधी कधी असं वाईट वाटतं की केसकर साहेबांना देखील आम्ही अरेतुरे म्हणत होतो. ते आमचे डिपार्टमेंट हेड होते पण ते थोडंसं मिक्स चालायचं, म्हणजे कधी कधी अरे तुरे आणि कधी साहेब आहेत म्हणून आहो.
तर असे जे मंडळी आहेत, म्हणजे तुमच्या एकूण परिचित असे खूप बँकेतले कर्मचारी होते, सहकारी होते, तुमचे वरिष्ठ होते, आणि त्यांच्यातल्या आपण तिघांची, आणि गिरीश आता काय फक्त बँकेतला सहकारी असा राहिला नाहीये, तो तुमच्या जीवनाचाच एक भाग झालेला आहे, तुमच्या भावविश्वाचा एक भाग झालेला आहे. तर असं जे त्या मंडळींमध्ये जे बदल घडत गेला, परिवर्तन घडत गेलं, त्याच्याकडे सुरुवातीला सहकारी म्हणून आणि आता सद्गुरू म्हणून ह्या एका भूमिकेतून आपण कसं पाहता?
मला असं वाटतं की मी सद्गुरू म्हणून जरा कमी वेळेलाच वावरतो. मी जेव्हा उपदेश करतो तेव्हा मी सद्गुरूच असतो, अनुग्रह देतो तेव्हा सद्गुरू म्हणूनच अनुग्रह देतो. आत मला पूर्ण माहीत आहे की मी सद्गुरुस्थानी आहे, पण मी सगळी नाती जपतो असं मला वाटतं. मित्राचंही एक फार चांगलं नातं आहे आणि ते नातं मला जपावंसं वाटतं आणि तसंच ठेवावंसं वाटतं. अगदी कधी कधी मोठी मंडळी, म्हणजे वयाची 80-85 वर्षाची व्यक्ती मला नमस्कार करते तेव्हा माझ्या आत असणाऱ्या गुरुतत्वाला ती नमस्कार करत असते आणि मी त्यांच्या मुलाच्या वयाचा असतो याचं हे दोन्ही भान ठेवून मी राहतो असं मला वाटतं. त्यामुळं आज देखील केसकर साहेबांकडे पाहताना जे ते आपले साहेब आहेत हाही भाव असतो आणि त्यांचं माझ्याबद्दल जो भाव आहे त्याचीही माझ्या ठिकाणी दखल असते असं मला वाटतं. आणि
खूप मोठं एक संतुलनच आहे असं मला वाटतं, हे अवघड काम.
पण तशा प्रकारे आता तुम्ही शेजारी आहात माझे तर शेजारी हाही भाव आवश्यक असतो या गणेशपुरम मध्ये आहेत तर त्यांच्या प्रत्येकाच्या बाबत मैत्रभाव ही गरजेचा आहे आणि वेळप्रसंगी ते व्यक्त करत असतात त्या भावाला प्रतिसाद ही गरजेचा आहे अशा अशा प्रकारे वागावंसं वाटतं असं मला वाटतं. ते सहज होतं.
आयाचित
आणि विलास वेद पाठक आयाचितांशी म्हणजे आमचे अगदी घरगुती संबंध निर्माण झाले. आमच्या घरी त्यांना त्यांच्या दोन फार छान मुली आहेत. त्यांच्या आता आपापल्या जागी त्या उत्तम स्थिरस्थावर आहेत त्यांच्या मिसेस असे आणि त्यांच्या घरी आम्ही असे अनेक वेळेला जेवायला एकमेकांच्या घरी गेलो आणि आता हे मिलिंदनी विचारलं म्हणून मी सांगतो की तुम्हाला मी सांगतो की दहावीपर्यंत आमच्या दोन्ही मुलांना आम्हाला पुस्तकं विकत घ्यायला लागली नाहीत. मंदारच्या पुढं एक मुलगी होती आणि केदारच्या पुढं आयचितांची अजून एक मुलगी होती. त्याच अंतराने त्यांना दोन मुली होत्या आणि त्यांनी वापरून चांगले मार्क मिळवून सुद्धा त्यांची पुस्तकं कोरी राहायची त्यांच्या मुलांची आणि ती म्हणजे नव्यासारखी पुस्तकं आमच्या घरी यायची आणि महिन्या दोन महिन्यात
त्यांचा अभ्यास पूर्ण व्हायचा.
त्यांना शिवून कवर घालून द्यायला लागायची. पण इतके जवळचे संबंध असल्यामुळं आजही ते जेव्हा भेटतात तेव्हा फार अकृत्रिम प्रेम मनामध्ये येतं. आणि वेद पाठकांबद्दल मी आधीच सांगितलं की आमच्या बँकेमध्ये क्लेरिकल स्टाफमध्ये असताना त्यांना जो मॅनेजमेंटकडून त्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर निर्माण सगळ्यांचा झाला एवढंच नव्हे तर मला वाटतं की ती स्वारगेट ब्रँच जी होती ती डेव्हलपमेंटच्या अंगाने ते एकटे सांभाळत होते असं म्हणजे मॅनेजर काम करत होतेच किंवा ऑफिसर्स पण हे तिथं कायम असल्यामुळं तर अशी ही फार आदरणीय व्यक्ती तेव्हा आम्हाला होती. मीही 93 सालपर्यंत नुसतं तुझं नावच ऐकून होतं आणि पाहिलेलं मात्र होतं पण ओळख प्रत्यक्षात नव्हती. आणि वेद पाठक हे म्हणजे क्लार्क म्हणजे आमच्याबरोबर जसे असायचे त्याच्यापेक्षा सहज ते मी खरं म्हणजे ऑफिसर्स लोकांबरोबरच असायचे असं मला वाटतं. तर केंद्राच्या दृष्टीने पाहायचं झालं किंवा माझ्याबद्दलच्या भावाच्या दृष्टीने पाहायचं झालं तर त्यांचे बदललेले भावही माझ्या लक्षात येतात. पण माझा त्यांच्याबद्दलचा भाव हा पूर्वीसारखाच आहे असं मला वाटतं.
छान. आपण आपली वेळ पुढे गेलेली आहे आणि ते घड्याळाचा काटा हा कायम आपल्यावर अन्याय करतो हा आपला नेहमीचा अनुभव आहेच. त्यामुळे आपण या ठिकाणी आज आपली ही मुलाखत थांबवणार आहोत. आपण प्रयत्न असा करतो आहोत की स्वामीजींच्या एकूण जीवनामध्ये त्यांच्याबरोबर जे सहकारी त्यांना लाभले अगदी मागचे याच्या आधीचा केंद्राच्या आधीची जी आपली झाली त्याच्यामध्ये आपण त्यांचे राजगुरुनगर बारामती इथले जे सहकारी होते त्यांच्याशी थोडासा संवाद साधायचा प्रयत्न केला. बँकेतले त्यांचे जे सहकारी होते त्यांच्याबरोबर आपण बोललो. उद्देश असा आहे की थोडंसं स्वामीजींच्या जीवनात अजून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण डोकावून पाहावं. संतांचं चरित्र हे अगाध असतं. आपण दिपे दिपू लावेला हा ग्रंथ लिहिल्यानंतर माझ्यासकट सगळ्यांच्याच असं लक्षात आलं की आपण खरोखरच एखाद्या हिमनगाच्या वरच्या टोकाला थोडासा स्पर्श केला याच्या पलीकडे आपण काही केलं नाही. पण तेच खरं त्यांच्या चरित्राचं सौंदर्य आहे असं मला आपल्याला वाटतं. त्याची अगाधता कधी कधी त्याच्यामधले काही संदर्भ आपल्याला कळत नाहीत. अनाकलनीयता सुद्धा गुढता नाही म्हणत मी अनाकल आपल्या बुद्धीला सगळ्याचं ग्रहण होत नाही परंतु ह्या सगळ्यातून आपल्या हृदयावर जो संस्कार होतो तो खूप महत्वाचा असतो आणि तो संस्कार मला वाटतं या त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर आणि अर्थातच गिरीशबरोबर मी गेले काही दिवस बोलत होतो त्याच्यातून माझ्या मनावर तर निश्चित झाला. आपल्या सगळ्यांच्या मनावर तो झालेला असणार याबद्दल मला शंका नाही. अशाच पद्धतीने आपण अजून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वामीजींना पाहण्याचा, त्यांना समजून घेण्याचा उत्तरोत्तर प्रयत्न करूया. हरिओम तत्सत. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संत की जय. जय जय रघुवीर.
श्रीराम, काही निवेदन आहेत. पुढील पाचवा रविवार हा 29 डिसेंबर या दिवशी येतो आहे. त्या दिवशी पुन्हा आपण या कार्यक्रमासाठी एकत्र येणार आहोत.
लेडी रमाबाई
त्याचं स्थान अशी आशा करूया की तिथपर्यंत डिसेंबर पर्यंत ते पूर्ण व्हावं अशा पद्धतीने सुरू आहे. ग्रंथविक्रीची व्यवस्था आपण दरवेळेला केंद्रामध्ये घेतो. त्या ठिकाणी ग्रंथ उपलब्ध आहेत. प्रथमच आलेले साधक किंवा ज्यांचं अनुग्रहाची पूजा आहे असे साधक स्वामीजींना नमस्कार करू शकतात. बाकी सर्व साधकांनी नमस्कार मनोमन करायचे आहेत. दोन पुढच्या कार्यक्रमांविषयी निवेदन आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये 6 तारखेला बालगंधर्व रंगमंदिर येथे स्वामी माधवनाथांच्या जयंती उत्सवाचा कार्यक्रम आपण सकाळी 9 ते 11 या वेळामध्ये साजरा करणार आहोत. तेव्हा आपण आपल्या इष्टमित्रांना